सांगे
पार्वती संभाजी गुरव
गुरव घेतेस ना. आणि तुमचं काय आजी?
येणूबाई दगडू काळे.
येणूबाई दगडू काळे सगळ्या म्हणणार ना तुम्ही, पण म्हणायचं किंवा ते सोडून द्या, आपली ओळख तर करून घेऊ.
चतुराबाई बबन शिंदे. चतुराबाई बबन.
चतुराबाई बबन शिंदे. आणि जनाबाई कोण? तुम्ही जनाबाई
हरिदास साकुरे.
साकुरे
साकोरे साकुरे नाही साकोरे.
तुम्ही काय?
छाया दगडू पाटोळे.
छाया दगडू पाटोळे. तुम्ही?
सीताबाई बबन जाधव.
सीताबाई बबन जाधव. छान. पाटोळे भोर आपलं काळ भोर अशी नाव आहे.
अहिल्या अहिल्या सुरेश काळभोर
अशी नाव आहेत. पाटोळे जाधव काळभोर साकोरे
काळे
काळे.
अजून तुझं नाव काय?
शिंदे.
शिंदे काळे पाटोळे साकोरे
जाधव. यांचं
जाधव एवढी नाव आहे. तुझं काय ग बारके नाव नाही का तुला?
रोहिणी लक्ष्मण जाधव.
होय
म्हणग बाय.
बया रोहिणी म्हणजे छान आहे की. शाळेत जाती का?
नाही ना बालवाडी बाईवाडी. बालवाडीची बाई गेली आमच्या पुढे
गावाला गेली. तुमची मुलं दिसतात. होय मग आता कुठलं गाणं कोण सुरू करणार? अहिल्याबाई सुरू करणार. होय कुठलं म्हणताय?
जात म्हणू ना. सुंदर माझे जाते
ते म्हणताय का? असं म्हणताय आपलं एखादं पुरीवर वगैरे? ही सगळीकडे मिळतात. सुंदर माझे जाते फिरते बहू ओव्या गाऊ विठ्ठला ती समधीकडे मिळतात. पण असं आपली पोर सासरी गेली किंवा पोर माहेरी आली मग तिच्याशी आपण गुज बोलतो आपलं बरं वाटत की नाही? पोरीला पण बरं वाटत की चांदणी आली मधा म्हणतो की नाही? किंवा लेक चाललेली सासऱ्या जाते म्हणती बापाला
काकू म्हणे तिला तेव्हा ठिकाणी.
आणि आपलं खळ्याच्या पाळीवर म्हणतो आपण. तुमच्याकडे तिफण असती का काय असतं? चावर असती पाभर असती काय असतं? तिफण बाईची एक गाणी असतात किंवा पाभरीची असतात चावरीची असतात बैलाची असतात. बैलाची नाव चाबुक चिंतामणी नाही तर शीतेवर असतात शीतेच्या वनवासावर ती पण नाही आहेत है की नाही? हा मग ती सुरू करा. तुम्हाला पण म्हणायचंय बर का सावित्रीबाई?
मला ती येत नाही.
बघ सावित्रीबाई
येत नाही बघा बर.
दळण नाही का तुम्ही? दळण होती दळण पहिले माझ्यात येत नाही. माडीव गाणं म्हणायला लागल्याचं पार खंडोबा काय करू येत
तुम्हाला? कोणतं येत ते सांगा ना त्यांना.
आई बापाची लेकीवर माया.
हा चला चालेल चालेल ते म्हणा छान आहे पण चालीवर म्हणायचं.